93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. शिक्का सीजन 4 चालू झाला आहे आणि तुम्हाला पटकन कॅटेगरीज ठरवायच्यात. हा सगळं तुमच्या हातातच असतं. तुम्ही म्हणाल ती कुठली तरी दिशा, कुठलीही दिशा, असं आमच्याकडे आहे.
मदर्स रेसिपी प्रेझेंट
रेड एफ एम चा शिक्का पाहा. रेड एफ एम चा शिक्का.
बऱ्याच लोकांनी ऑलरेडी सोनी पण इथं
हाय हाय गुड मॉर्निंग.
ऑलरेडी सजेशन भरपूर आपल्याकडे आलेत. मी मासे असं सुचवलं होतं, कोकणात जाऊन खूप मासे खाल्ले, ते फिशिंग करताना बघितले, त्या मार्केटमध्ये गेलो, कोळीवाड्यात गेलो वगैरे. त्यामुळे पण वेगवेगळे लोकांचे अर्थातच काय होतं चवी असतात. कोणी म्हणतोय मरिया वर्मा फॉर एक्झाम्पल म्हणते की माय फेवरेट इज चायनीज. चला व्हेरी गुड, नाईस नाईस. सुशांत शिंदे म्हणतोय चॉकलेट टोस्ट.
आता
महाराज लोकांना हे आवडतं, पण चॉकलेट आणि
फूड
ब्रेडवर टोस्ट या मला तो प्रकार विचार करूनच ऍक्च्युली कसं तरी होत आहे. बरं, या कॅटेगरीज आपल्याला पटकन ठरवायच्या. दोन तीन वेज आहे, तुम्ही हे करू शकता. व्हॉट्सअप करा मला 8975935935 या नंबरवर. तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. facebook.com/rjsangram वेड एफ एम या माझ्या पेजवर जा, किंवा सोनीच्या पेजवर जा
facebook.com/rjsoniaredfm.
आणि अर्थात जेवणाच्याच कॅटेगऱ्या द्या, काय आता ठरलंय सगळ्यांच्या रिस्पॉन्सेस वरनं असं वाटायला
लागलं.
आणि विथ मोबाईल्स बी स्विगी ऍप डाऊनलोड करा तुमच्या फोनवर. 750 पेक्षा जास्त पुण्यातले रेस्टॉरंट त्यांच्याकडे आहेत, तिथून ते तुम्हाला होम डिलिव्हरी करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली तुमची जी ऑर्डर आहे त्याच्यावरती 100 rupees डिस्काउंट. हे डिस्काउंट म्हटलं की आपण लगेच डाउनलोड करतो बाबा.
लगेच लगेच
स्टे ट्यून फॉर 3 तास नो त्रास विथ सोनिया कमिंग अप इन जस्ट अ मिनिट. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम.